आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मिझोराम दौऱ्यात केलं 9,000 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. अनुकंपा तत्वावरील 15 वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या सर्वांनाच लवकर नियुक्ती देणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यवतमाळमध्ये घोषणा. नागपूरहून लवकरच भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस सुरू होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आणि संपूर्ण विदर्भात येत्या सोमवारपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत आहेत. सरकारचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि ईशान्येच्या आर्थिक कॉरिडॉर योजनेत मिझोरामचं महत्वाचं योगदान आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मिझोरामची राजधानी आयझॉल इथल्या 9,000 कोटी रुपयांहून अधिकच्या विविध विकास योजनांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. या योजना रेल्वे, रस्ते, ऊर्जा आणि खेळांसह विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत. 8,000 कोटी रुपये खर्चाच्या बैराबी सैरांग या नव्या रेल्वे मार्गाचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. या रेल्वे मार्गामुळे आयझॉल भारतीय रेल्वेच्या जाळ्याशी जोडला जाणार आहे. मिझोराममधलं सैरांग पहिल्यांदाच राजधानी एक्सप्रेसच्या माध्यमातून थेट दिल्लीशी जोडलं जाणार आहे. यामुळे मिझोरामचे शेतकरी आणि व्यापारी देशातल्या अधिकाधिक बाजारपेठांपर्यंत पोहोचतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
This is not just a railway connection, but it is a lifeline of transformation. It will revolutionize the lives and livelihoods of the people of Mizoram.
बोगदे आणि 55 मोठे पूल असणारा हा रेल्वे मार्ग तयार करणं आव्हानात्मक होतं असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात सांगितलं. अनुकंपा तत्वावरील 15 वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या सर्वांनाच लवकर नियुक्ती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ इथं आज आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील 289 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण तसंच लाभ वितरण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच मंत्री संजय राठोड उपस्थित होते. अनुकंपा तत्वावरील एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील 12 आणि विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज जाहीर केलं. आज सांस्कृतिक विभागातर्फे तज्ञांसोबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेऊन 12 संवर्धन संरक्षण याबाबत आढावा घेतला. याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितलं की प्राथमिक माहिती जी समोर आली आहे त्यामध्ये राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा 3,000 बारव आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एक काळ असा होता जेव्हा नागपूर आणि विदर्भातील इतर प्रदेश मागासलेले मानले जात होते. मात्र आता अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे शहरात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये सांगितलं. गडकरी यांनी नागपूर अमरावती महामार्गावरील 2.85 किलोमीटर लांबीचा नवीन 4-लेन ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं. हा पूल 191 कोटी रुपये खर्चानं तयार करण्यात आला आहे. हा उड्डाणपूल अमरावती रोडवरील भोले पेट्रोल पंप चौकाला नागपूर विद्यापीठ कॅम्पस चौकाशी जोडतो त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल. एका महत्वाच्या आगामी प्रकल्पावर प्रकाश टाकताना गडकरी यांनी घोषणा केली की देशातील 135 प्रवाशांची आसन क्षमता असलेली पहिली फ्लॅश चार्जिंग इलेक्ट्रिक एसी सार्वजनिक बस लवकरच नागपुरात प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाईल.
आणि त्याचबरोबर याचा तिकीट रेट डिझेल बसपेक्षा 30% कमी आहे आणि भारतातली अशी ही पहिली बस आता नागपूरला सुरू होण्याचा मार्ग देखील सुरू म्हणजे आता मोकळा झालेला आहे. आणि हे एकदा पायलट प्रोजेक्ट झालं की कामठी टू वाडी या पलीकडे आपण गुणखेरीपर्यंत सगळ्या मोठ्या रोडवर ही बस चालवून नागपूरच्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये पण मोठ्या प्रमाणात सुधार होणार आहे.
यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पायाभूत सुविधांच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली आणि काटोल इथं राज्याचा सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया फूड पार्क उभारण्याची घोषणा केली. हवामान. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. आज नागपुरात देखील अधूनमधून ढगाळ वातावरण असून संध्याकाळच्या सुमाराला मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, वर्धा, नागपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे अमरावती पुणे ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणार आहे. दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, मलकापूर, शेगाव, अकोला, भुसावळ, मूर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकांवर विशेष रेल्वेचे थांबे असतील. 7 ऑक्टोबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत या विशेष रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. या काळात प्रत्येक मंगळवारी पुण्याहून सायंकाळी 7:55 ही गाडी सुटेल आणि अमरावतीला दुसऱ्या दिवशी सकाळी 10:05 पोहोचेल, तर प्रत्येक बुधवारी अमरावती इथून दुपारी 12 सुटून पुणे इथं दुसऱ्या दिवशी रात्री 12:15 ही गाडी पोहोचेल. अमरावतीच्या मेळघाट वनक्षेत्रात नागरिकांवर सातत्यानं हल्ले करणाऱ्या नरभक्षक वाघाच्या स्थलांतराचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. काल 12 सप्टेंबर वनमंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, यशवंत काळे, शैलेश माला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तत्काळ अनुकंपा तत्वावर शासन सेवेत घेण्याचे निर्देश मंत्री गणेश नाईक यांनी दिले. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात आणि इरई धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे इरई धरण 99% भरलं आहे. यामुळे काल सायंकाळपासून धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरपर्यंत उघडण्यात आल्यानं लगतच्या वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इरई धरण आणि वर्धा नदी लगतच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा दिला आहे. क्रिकेट. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये उद्या 14 सप्टेंबर रात्री 8:00 भारत आणि पाकिस्तान दरम्यान आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामना होणार आहे. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील नव्या सोयाबीनची पहिली आवक काल अंजनगाव सुरजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. व्यापाऱ्यांनी सोयाबीन ₹4,751 प्रति क्विंटल या दरानं खरेदी केली. दराच्या बाबतीत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वर्धा इथूनच देशाला स्वच्छता आणि आरोग्यसेवेचा मूलमंत्र दिला. त्यांच्या या मूलमंत्राचा स्वीकार करत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना मानवतेच्या भावनेतून चांगल्या आरोग्यसेवा देण्याचं कार्य करावं असं प्रतिपादन वर्ध्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. सेवाग्राम इथं महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचा स्थापना दिवस आणि पदवीदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भोयर यांच्या हस्ते MBBSच्या विविध अभ्यासक्रमाच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदवी पदक देऊन सन्मानित करण्यात आलं, तसंच रुग्णालयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नर्स आणि कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मिझोराम दौऱ्यात केलं 9,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. अनुकंपा तत्वावरील 15 वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या सर्वांनाच लवकर नियुक्ती देणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यवतमाळमध्ये घोषणा. नागपूरहून लवकरच भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस सुरू होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आणि संपूर्ण विदर्भात येत्या सोमवारपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.